जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये आपण अनेक विषयांवर अनेक वक्त्यांकडून बऱ्याचशा माहिती घेत आलेलो आहोत आणि महत्वाची अगदी सर्वांना प्रिय लागणारी आणि वाटणारी जी एक विषय होता आपल्याकडे तो आहे भावना. आणि त्याच विषय अजूनही आपली चर्चा चालू आहे. ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आदरणीय डॉक्टर सचिन. डॉक्टर सचिन, आपलं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. सचिन, डॉक्टर सचिन, ज्या भावनांबद्दल तुम्ही आजपर्यंत आम्हाला सांगत आलात त्याच्यामध्ये दोन भाग विशेष तुम्ही सांगितले, नकारात्मक आणि सकारात्मक. नक्कीच कोणालाही नकारात्मक भावनांबद्दल आता त्यांना जागृत करायची तर नक्कीच इच्छा होणार नाही, कारण ते ऑलरेडी जागृतच आहेत. पण ह्या इथल्या क्षणाला मला असं वाटतं की ह्या ज्या काही नकारात्मक भावना आमच्यामध्ये आहेत त्यांना कुठेतरी संपवलं पाहिजे. ते संपवणं शक्य आहे की नाही हे तुम्ही जास्त सांगू शकाल, परंतु ह्या ज्या काही सकारात्मक भावना आहेत ह्यांना आम्ही आमच्यामध्ये कोणत्या पद्धतीने जागृत करू शकू. कारण तुमच्या बोलण्यावरून अगदी व्यवस्थित लक्षात आलं आहे आमच्या की ह्यांची खरंच आजच्या क्षणाला प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. तर ह्यांना जागृत कसं काही केलं जाऊ शकतं?
थोडं आपण रिकॅपिच्युलेट करूया. आपण एवढ्या सत्रांमध्ये पाहिलं की मनुष्य आणि मशीन ह्याच्यामध्ये फरक आहे की मशीनमध्ये भावना नसतात, मनुष्यामध्ये भावना आहे. ठीक आहे. आणि भावनांचं फार मोठं स्थान आहे. आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो की देव भावनांचा भुकेला, भक्तीचा भुकेला, की भगवान आपकी भावना देखता है, दिल देखता है. तर डेफिनेटली भावना फार महत्वाच्या आहेत. आपल्यामध्ये दोन्ही प्रकारच्या भावना असतात, ज्याला आपण प्राथमिक आणि सेकंडरी, प्रायमरी आणि सेकंडरी भावना बघितल्या. तर त्याच्यामध्ये बेसिक ज्या इमोशन असतात त्याच्यामध्ये सकारात्मक इमोशन्स आणि नकारात्मक इमोशन्स किंवा भावना. आणि आपण हे पण पाहिलं की ऊर्जा ही न्यूट्रल असते, त्याला आपण नावं देतो की हा क्रोध आहे किंवा ही निराशाची भावना आहे, ही प्रेमाची भावना आहे किंवा ही मित्रत्वाची भावना आहे किंवा ही आनंदाची भावना आहे. आणि आपण हे पण पाहिलं की नकारात्मक भावनांमुळे व्यक्तीची शक्ती कमी होते, संबंध बिघडतात, त्याची कार्य करण्याची क्षमता कमी होते, त्याला आजार होण्याची शक्यता वाढते, आणि जर तो आजारी असेल तर त्याचे आजार आणखीन बळावतात आणि मृत्यूचा पण संबंध येतो, जसं आपण क्रोधामध्ये पाहिलं. तर आपलं लक्ष जीवनामध्ये असं असलं पाहिजे की जास्तीत जास्त सकारात्मक भावना, मी जास्तीत जास्त शब्द याच्यासाठी वापरतो की 100% जेव्हा आपण त्या अवस्थेमध्ये पोहोचतो त्याला आम्ही फरिश्ता अवस्था, तुम्ही देवदूत झालेला असता त्यावेळेला. त्यामुळे आपलं लक्ष तेच ठेवलं पाहिजे की जसा परमात्मा हा निरंतर त्याच्याकडून सकारात्मक प्रवाह येत असतात, तसं आपल्याद्वारे निरंतर या विश्वामध्ये सकारात्मक प्रवाह चालत राहिले पाहिजे, हे आपल्या जीवनाचं लक्ष्य आहे. स्वर्ग आणि नरक हे दोन शब्द भारतामध्ये वापरले जातात. स्वर्ग म्हणजे कोणी अशी जागा नाही आहे वरती जिथे लोक राहतात. स्वर्ग म्हणजे हीच दुनिया आहे जिथे जेवढे लोक असतात ते निरंतर सकारात्मक भावनेमध्ये असतात. आणि जर ते आपण अचीव्ह केलं, जर ते आपण प्राप्त केलं, तर ह्या दुनियेवर स्वर्ग यायला वेळ लागणार नाही असा आमचा विश्वास आहे. तर ह्या सकारात्मक भावना काही अभ्यासाने आपण जागृत करू शकतो. आपण पुन्हा पुन्हा ध्यानाबद्दल पाहिलेलं आहे की राजयोग ध्यानाद्वारे आपण या सकारात्मक भावना निरंतर जागृत ठेवू शकतो. पण इतरही काही अभ्यास आहेत ज्याचा आपण निरंतर विधीपूर्वक अभ्यास केला तर या सकारात्मक भावना जागृत होऊ शकतात. त्याच्यात मी मुख्यत्वाने सांगेन की आपल्याला थोडं स्वतःबद्दल ज्ञान असणं आवश्यक आहे की मी कोण आहे आणि माझं मन, जे आपण म्हणतो की माझं मन अशांत आहे किंवा माझं मन भटकतं, तर ते मन कुठे कुठे जातं? तर सायकोलॉजिस्ट किंवा शास्त्रज्ञांनी पाहिलं की मनाला दोनच रस्ते, एक तर ते भूतकाळात असतं किंवा भविष्यकाळात असतं. आणि जेव्हा पेशंटशी बोलणं होतं किंवा लोकांना काउन्सिलिंग करण्याची वेळ आहे, तर तेव्हा मी बघतो भरपूर वेळेला हे तुम्ही भूतकाळात जा, तर भूतकाळात चांगल्या पण घटना आहेत, पण नेहमी निगेटिव्ह घटनांचं चित्रीकरण जास्त केलं जातं की जे चुकीचं झालेलं नाही त्याच्यावर जास्त आपलं लक्ष असतं किंवा आपल्याकडून ज्या चुका झालेल्या असतात त्या आठवत असतात आणि भविष्याची चिंता असते. तर या दोन्ही ज्या काळ आहेत, भूतकाळ आणि भविष्यकाळ, याच्यामध्ये आपण जर ही जी विधी वापरली जी मी आता सांगणार आहे तर आपण आपल्या सकारात्मक भावनांना जागृत करू शकतो. कशा प्रकारे? तर भूतकाळामध्ये आपल्या आयुष्यात दोन्ही घटना घडलेल्या असतात, चांगला पण आणि नॉट सो गुड, म्हणजे चांगल्या ज्या नाही आहेत त्या पण घटना घडलेल्या असतात. तर आपण प्रयत्नाने लहानपणापासून आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये ज्या चांगल्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांबद्दल कृतज्ञता भाव ठेवणं फार आवश्यक आहे. चांगल्या घटना घडलेल्या असतात पण आपण सोयीस्करपणे त्यांना विसरतो. माझ्याजवळ जेव्हा पेशंट येतात मी त्यांना म्हणतात नाही आमच्या आयुष्यात काही नाही, कधीच नाही, आमचं आयुष्य एकदम हलाकीचं, फार दुःखी आयुष्य. मग मी त्यांना म्हणतो नाही तुम्ही शाळेबद्दल सांगा, शाळेमध्ये तुम्ही काय केलं? तो म्हणतो नाही हो काही नाही, शाळेमध्ये पण टेन्शनमध्येच गेली शाळा. पण मग मी त्यांना विचारतो नाही कधी तुम्हाला कोणी शिक्षकांनी वगैरे काही चांगलं बोललं? हां हां एकदा प्रोग्राम होता तेव्हा मी डान्स केलेला. आणि लगेच मग जेव्हा मी त्या डान्सबद्दल विचारतो बघतो त्यांचा चेहरा खिळलेला असतो. म्हणजे असतात गोष्टी आपण विसरलेलो असतो त्यांना. कोणीतरी पाठीवर थाप दिलेली असते, शाबासकी दिलेली असते, आपल्याला चांगलं वाटलेलं असतं. हा जो कृतज्ञता भाव आहे ठेवला पाहिजे. आमच्याकडे एक वृद्ध माता यायच्या, त्या भरपूर घरामध्ये टेन्शन आहे, आपापसा संबंधामध्ये कटुता आहे, दोन मुलं आहेत पटत नाही, त्यांचं सुनांचं पटत नाही आणि ही बिचारी मध्ये पकडलेली असते. तर मी तिला विचारलं का काय नाही आयुष्यामध्ये, मग जेव्हा तिच्याशी असं बोलत गेलो तर कळलं की ती जेव्हा तरुण होती तर शी वॉज व्हेरी गुड ऍक्टर, नाटकांमध्ये सुंदर त्याने काम केलेलं आणि त्यांना पारितोषिक पण मिळालेलं. म्हणजे ही 50-60 गोष्ट आहे. पण त्यांना आता बघितलं तर आम्ही कधी असं बोलू शकत नाही की हे ऍक्टर आहेत म्हणून. म्हणजे त्या पण विसरलेल्या की मला पारितोषिक मिळालं म्हणून आणि लग्न झाल्यावर त्यांनी नाटकामध्ये काम केलेलं. तर ही फार मोठी गोष्ट आहे. आपण आपल्या विशेषतः विसरतो जे चांगल्या घटना आपल्या आयुष्यात घडलेल्या आहेत. तर हे फार महत्वाचं आहे की जर आपल्याला सकारात्मक भावना जागृत ठेवायची असेल तर आपल्या लहानपणी जावं. जिथे जिथे भले तुम्ही गरीब असाल श्रीमंत असाल पण लहानपण सगळ्यांचं मेजॉरिटी लोकांचं चांगलं जातं. आणि शाळा जर तुम्ही शिकलेला आहात किंवा तुम्ही त्या वयामध्ये काय काय केलं, भले असं नाही की नकारात्मक अनुभव नाही आले असतील पण आपल्याला प्रयत्नाने ते सकारात्मक अनुभव जागृत केले पाहिजे आणि त्याच्याबद्दल कृतज्ञ झालं पाहिजे की किती छान आहे की ह्या शाळेमध्ये मला असे व्यक्ती मिळाले, माझे शिक्षक असे होते, माझे मित्र असे होते, आमची शाळा ज्या जागेवर होता तिथे अशी होती. आणि मी बघतो जेव्हा हे बोलायला ते लागतात तेव्हा त्यांचा मूड बदलायला लागतो. तर हे फार इम्पॉर्टंट आहे, कृतज्ञता भाव व्यक्त करणे, पास्ट भूतकाळाबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करणे. कदाचित असं पण झालं असतं की फार विचित्र वाईट ह्याच्यापेक्षा घडलं असतं पण ते घडलेलं नाही, चांगलं घडलंय, माझ्या आयुष्यामध्ये अशी अशी लोक मला मिळालेत. आता मी पुन्हा पुन्हा हे का सांगतोय की हे कठीण आहे. जर तुमचा स्वभाव नकारात्मक असेल तर तुम्ही निगेटिव्ह पहिला तुम्हाला दिसणार, पॉझिटिव्ह शोधावं लागतं. प्रयत्नाने तुम्ही हे करू शकता, भूतकाळाबद्दल कृतज्ञता भाव जागृत करणं. तर मी पुन्हा म्हणेन की शाळेमध्ये जाण्यापूर्वी 1 ते 5 वर्ष फार कमी लोकांना याची आठवण असते पण काही लोक ते पण आठवतात. काही लोकांकडे फोटो असतात आपल्या लहानपणाचे किंवा आपल्या आईवडिलांना ते विचारू शकतात की या वेळेला मी काय करायचो. ठीक आहे ना? तर त्या स्मृती नंतर प्राथमिक शाळेतील स्मृती 1 ते 5 पर्यंत किंवा 4 पर्यंत, मग हायर सेकंडरीमध्ये 5 ते 10 पर्यंत आणि 10 नंतर 11 12 आणि नंतर कॉलेज जर तुम्ही असे गेले असाल तर आणि मगचं आयुष्य. तर हे याच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जे चांगलं घडलेलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता भाव शोधून व्यक्त करायला पाहिजे. ठीक आहे? आणि पुन्हा पुन्हा यांची आठवण केली पाहिजे, नंबर वन. दुसरा महत्वाचा म्हणजे भविष्याबद्दल चिंता. तर भविष्य अनसर्टन आहे, अनिश्चित आहे. तर लोक ह्या भरपूर लोक मी पाहिले अनिश्चिततेची त्यांना चिंता असते की माझं आता कसं होईल, भविष्यामध्ये काय होईल, हा विचार करून करून ते फार खंगत चाललेले असतात. त्यांच्या शरीरावर मनावर त्याचा इफेक्ट येतो आम्ही पाहिलाय. तर त्यावेळेला नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर मी तुम्हाला सांगितलं की पुढे तुमचे काय होणार आहे, काही लोक असे आहेत जे भविष्याबद्दल जाणतात, भविष्याबद्दल सांगतात पण जेव्हा आपल्याला भविष्याबद्दल कळतं तर आपल्या आयुष्यातली मजाच निघून जाते. ह्याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो विजडम ऑफ अनसर्टनटी, अनिश्चिततेमध्ये सुख आहे. तुम्हाला जर कळलं की पुढे काय होणार आहे तर तुमच्या आयुष्यातली सगळी मजा निघून जाईल. भविष्य फार सुंदर आहे आणि भविष्य का सुंदर आहे, कारण माझं वर्तमान सुंदर आहे. भविष्य वर्तमानची छाया आहे. वर्तमान जर माझा चांगला असेल तर भविष्य डेफिनेटली चांगला असणार आहे. त्यामुळे भविष्याबद्दल एक दृष्टिकोन फार महत्वाचा आहे की जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे. भविष्याबद्दल जेवढे तुम्ही आशावादी राहाल तेवढा पण बघितलंय की तुमच्यामध्ये सकारात्मक भावना जागृत होईल. आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं की आशावादी दृष्टिकोन का महत्वाचा आहे. जेवढे आपण आशावादी विचार मनामध्ये ठेव, ऑफकोर्स त्याच्यामध्ये आशा जी रिअलिस्टिक असली पाहिजे, ठीक आहे ना. अनरिअलिस्टिक आशावादी असता कामा नये, ठीक आहे. पण आशावादी दृष्टिकोन तुम्ही ठेवाल आणि प्रयत्न कराल तर डेफिनेटली तुमच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण होते.
एक मिनिट, तुम्ही आता म्हणलात की रिअलिस्टिक, थोडस स्पष्टीकरण द्याल, कारण आशावाद असतो त्यावेळेला फारच आमचे महल बनत चाललेले असतात आणि ते कधी पडतात तेही कळत नाही. तर थोडस एखाद्या उदाहरणाच्या बरोबर जर तुम्ही आम्हाला हे थोडस खुलासा करून सांगितलं तर फार बरं होईल.
नाही, फार महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही भरपूर ठिकाणी अगोदर सकारात्मक चिंतनवर कार्यशाळा घ्यायचं, पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग. तर आम्ही बघितलं की लोकांना हल्ली पॉझिटिव्ह थिंकिंग नको आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग जर तुम्ही फक्त करत असाल पण ते कर्मामध्ये तुमच्या येत नाही ते, तर थिंकिंगचा काही फायदा नाही. नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग चालत नाही, पॉझिटिव्ह बरोबर रिअलिस्टिक थिंकिंग पण पाहिजे. रिअलिस्टिक थिंकिंग म्हणजे काय, तर त्याच्यावर एक गोष्ट सांगितली जाते मॅनेजमेंटमध्ये की एका जहाजाने सगळेजण चाललेले समुद्रामध्ये, तर समुद्रामध्ये अचानक तुफान आलं आणि तुफान आलं तर जहाज डोलायला लागले, सगळे घाबरायला लागले. तिथे एक आशावादी व्यक्ती होता त्या, आणि तो आशावादी व्यक्ती सगळ्यांना म्हणाला घाबरू नका, सगळं काही ठीक होणार आहे, आपण आशावादी असलं पाहिजे. तर लोकांनी एकदा ऐकून घेतलं बरं आहे, पण ते तुफान काय कमी, दुसरा दिवस पण ते पुन्हा हालत होतं, पाणी आतमध्ये होतं, तर घाबरू नका, सगळं काही चांगलं होणार आहे, आपण नेहमी आशावादी असलं पाहिजे, कोणाला काही होणार नाही. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पण तो तसंच म्हणाला, पण ते तुफान जात नव्हतं. मग शेवटी लोकांनी काय केलं, कारण इथे आमचा जीव चालला आहे आणि हा म्हणतो सगळं काही चांगलं होणार आहे, करत तर काय नाही एकडे, तर लोकांनी त्यालाच उचलून त्याला पाण्यामध्ये टाकलं. तर असा आशावादी दृष्टिकोन नसावा. जेव्हा सिच्युएशन आहे तिथे यू हॅव टू ऍक्ट. ह्याला आम्ही म्हणतो की तुमचं पॉझिटिव्ह थिंकिंग पेक्षा राईट थिंकिंग फार महत्वाचं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग आता जुना विचार झालेला आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग खूप चांगलं आहे, सकारात्मक चिंतन असावं, पण राईट थिंकिंग फार महत्वाचं आहे. जर प्रॉब्लेम आहे माझ्या समोर तर मी असं म्हणतो का, काय नाही काय नाही, प्रॉब्लेम आहे, डोंट निगेट द प्रॉब्लेम, प्रॉब्लेम आहे, ऍक्सेप्ट इट. पण फक्त तुम्ही एवढं करा, जर तो प्रॉब्लेम 40% असेल तर त्याला तुम्ही 20% करू नका, किंवा त्याला तुम्ही 80% करू नका, दोन्ही प्रॉब्लेमॅटिक आहे. जर 40% प्रॉब्लेम तुम्ही कमी करता तेव्हा त्याला तुम्ही त्याचं महत्व कमी करता, आणि 40% प्रॉब्लेमला तुम्ही 80% तेव्हा तुम्ही स्वतःचं टेन्शन आणखीन वाढवता. राईट थिंकिंग म्हणजे 40% प्रॉब्लेम आहे तर तो 40% बघा, तुम्ही अप्रिशिएट करा अँड ऍक्ट. प्रॉब्लेम आहे, 40% आहे, माझ्याकडे शक्ती आहे, किंवा नसली तर मी योग्य व्यक्तींची मदत करून ह्याला सांभाळू शकतो. ह्याला आम्ही म्हणतो आशावादी दृष्टिकोन, आणि हा रिअलिस्टिक आशावादी दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन असला पाहिजे.
सर, तुम्ही भूतकाळाबद्दलही सांगितलं की आपल्याला कृतज्ञ असलं पाहिजे भूतकाळाबद्दल, भविष्याची चिंता नाही केली पाहिजे. वर्तमानासाठी पण कधी कधी फार काळजी लागलेली असते की आता कसं होईल, काय करू, आतासाठी काय केलं पाहिजे. तर वर्तमानामध्ये आपण असं काय जागृत केलं पाहिजे वर्तमान काळातला घेऊन, किंवा इथे असे काय आपल्या बुद्धीमध्ये विचार चालले पाहिजे, किंवा आपण कोणत्या गोष्टीचं असं आचरण केलं पाहिजे जेणेकरून सतत आणि स्थिर रीतीमध्ये ह्या ज्या सकारात्मक भावना आहेत त्या आपल्यामध्ये राहतील.
आय वुड लाईक टू करेक्ट, मी थोडं करेक्ट करेन. वर्तमानमध्ये कधीही चिंता नसते. वर्तमानमध्ये चिंता असूच शकत नाही. जर ती चिंता आहे तर तो वर्तमान नाही, ते भविष्यामध्ये तुम्ही गेलेला, ठीक आहे. त्याला मी थोडं स्पष्ट करेन. आमच्याकडे एक अशी म्हण आहे की भूतकाळ सपना है, भविष्यकाळ कल्पना है आणि वर्तमान अपना है. जर आपण या तिन्ही काळांना बघितलं, आपल्या हातामध्ये न भूतकाळ आहे न भविष्यकाळ आहे, एकच काळ आपल्या हातामध्ये आहे तो म्हणजे वर्तमान. जेव्हा मला चिंता लागते तेव्हा मी वर्तमानमध्ये नसतोच, माझी चिंता ही नेहमी भविष्याबद्दल असते, वर्तमान मध्ये कधीच चिंता नसते. ऑल द पॉइंट ऑफ पॉवर इज इन द प्रेझेंट मोमेंट. या क्षणाला चिंता नसते, चिंता मला पुढे काय होईल याची असते. जर मी खरोखर या क्षणामध्ये आहे तर माझ्याकडे काही चिंता नसते. या क्षणात राहणं फार कठीण आहे म्हणून आणि आध्यात्मिकतेचा पूर्ण प्रयास आहे की वर्तमान काळात जगणे. पण तेच पुन्हा आपण येतो की मन आहे ते स्थिर नसल्यामुळे ते पुढे पळत असतं. ते दोनच दिशांना पळतं, एक तर पुढे पळतं किंवा मागे जातं. मागून कचरा काढतं किंवा पुढची चिंता असते. म्हणून ते वर्तमान काळात ठेवणं फार, आणि ह्यालाच आम्ही म्हणतो एकाग्रता. एकाग्रता म्हणजे वर्तमान काळामध्ये तुमचं मन स्थिर झालेलं आहे. आणि जेव्हा हे मन स्थिर होतं तेव्हा तुम्हाला भूतकाळातील चिंतन आणि भविष्याची चिंता होत नाही आणि तुम्ही सुप्रीमली फोकस इन द प्रेझेंट मोमेंट. प्रेझेंट मोमेंटमध्ये फक्त योगी राहू शकतात. बाकी दुसऱ्या व्यक्तीला प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणं मुश्किल आहे. आणि मी हे ॲज अ सायंटिस्ट सांगतोय तुम्हाला, तुम्ही स्वतः प्रयत्न करून बघा की आता पुढील एक मिनिट मी फक्त ह्या क्षणामध्ये राहणार आहे. जर आपण असा अभ्यास केला तर दिसतं की इट इज व्हेरी टफ. अनलेस यू आर अ व्हेरी गुड योगी तोपर्यंत तुम्ही ह्या क्षणामध्ये राहणं फार मुश्किल आहे. फार म्हणजे फार मुश्किल आहे. तर मी म्हणेन की येस, प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणं म्हणजे याचा अर्थ काय की तुमची बुद्धी स्थिर झालेली आहे. जोपर्यंत बुद्धी स्थिर नाही आहे तोपर्यंत प्रेझेंट मोमेंटमध्ये ह्या क्षणामध्ये जगणं फार कठीण आहे. कारण हा क्षण जसा आम्ही मॅनेजमेंटमध्ये म्हणतो, यू कॅनॉट स्टेप ट्वाईस इन द सेम रिव्हर. तुम्ही नदीच्या एका पात्रामध्ये दोन वेळा जाऊ शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही पाय टाकलेला असतो त्या पाण्यामध्ये तोपर्यंत ते पात्र पुढे गेलेलं असतं, दुसरं पात्र आलेलं असतं. यू कॅनॉट स्टेप ट्वाईस. पण जे योगी असतात ते खरोखर या क्षणामध्ये जगतात. त्यांची बुद्धी हलचलपासून स्थिर झालेली असते. अशा योगींना आम्ही अचल, अडोल आणि स्थिर बुद्धी किंवा जो मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं आहे स्थित प्रज्ञ अवस्था आहे. आणि ह्याचं उदाहरण जे दिलेलं आहे की जसा दिवा आहे तर दिव्याची वात असते जी अशी हलत असते. पण जेव्हा ती हलते का, तर ती इच्छांनी हलते आणि संस्कारांनी हलते, दोन्ही प्रकारे हलते. पण जेव्हा आपली बुद्धी स्थिर होते तेव्हा तो दीपक एकरस जळतो. तर ह्या अवस्थेमध्ये येणं फार कठीण आहे. पण आम्ही असं म्हणतो की जर तुम्ही प्रयत्न केले तर ह्या अवस्थेमध्ये येऊ शकता. पुन्हा पुन्हा स्वतःशी बोललं पाहिजे की दिस मोमेंट इज द बेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. जसं आता तुम्ही टीव्ही बघता तर टीव्ही बघताना फक्त टीव्ही बघा, दुसरं काय विचार करू नका. एका गुरुने आपल्या शिष्याला, शिष्याने आपल्या गुरुला विचारलं की तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे, तुम्ही पण ध्यान करता मी पण ध्यान करतो पण असं काय फरक आहे तुमच्यामध्ये. तर गुरु म्हणाला फार सोपं आहे, जेव्हा तू जेवतोस तेव्हा तू जेवत नसतोस, पण जेव्हा मी जेवतो तेव्हा मी फक्त जेवतो. जेव्हा तू टीव्ही बघतो तेव्हा तू टीव्ही नाही बघत, दुसरं काय पण तुझं चालू असेल, पण जेव्हा मी टीव्ही बघतो मी फक्त टीव्ही बघतो. हे फार महत्वाचं आहे. एका वेळेला एकच काम करणं, हल्ली ह्याला लोकांनी श दिलेलं मल्टी टास्कर्स म्हणतात. एका वेळेला चार चार काम करायचा प्रयत्न करतात. आय नो इट इज टफ आणि यू कांट फोकस. फोकस म्हणजे एक समय एक ही संकल्प करणं आणि ही एकाग्रता, एकला अग्रता देणे. तर जेव्हा आपण या वर्तमान क्षणात जगतो तेव्हा आपली संपूर्ण ऊर्जा त्याच्यामध्ये आलेली असते आणि आपण त्या क्षणाला अप्रिशिएट करू शकतो. याच्यावर एक सुंदर पुस्तक आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आहे ज्याचं नाव आहे द पॉवर ऑफ नाव. आणि हे योग्याने लिहिलेलं एक पुस्तक आहे एकनाथ टोले नावाचं, आणि अतिशय सुंदर त्यांनी वर्णन केलं. आमच्या इथे देखील ब्रह्माकुमारीमध्ये मी बघतो जेव्हा परमात्म्याचं अवतरण होतं तर परमात्म्याची महावाक्याची जी सुरुवात होते ती नेहमी आज या शब्दाने होते, एक क्षण में आज. तर मी सगळ्यांना बघितलंय योगी लोक, कारण स्वतः मी चार वर्ष माउंट अबू इथे राहिलेलो आहे तर तिथे फार वर्षापासून तपस्या करणाऱ्या ब्रह्माकुमारीच्या दादी ज्या आहेत त्या नेहमी, त्यांना मी बघितलंय ते की वर्तमान क्षणामध्ये पूर्णपणे प्रेझेंट असतात त्या. तर जर आपण वर्तमान क्षणातील ज्या काही घटना आहेत त्यांचा आपण योग्यतेचा, त्यातील चांगल्या क्षणांचा स्वीकार केला, भूतकाळाबद्दल कृतज्ञ राहिलो आणि भविष्यकाळाबद्दल आशावादी राहिलो, जर दिवसभर आपण हे मेंटेन केलं आणि रात्री झोपण्यापूर्वी मी एक अभ्यास देईन लोकांना की ज्यांना आपल्या सकारात्मक भावना जागृत करायच्या आहे की दिवसभरामध्ये माझ्या जीवनामध्ये आजच्या दिवसामध्ये जे काही चांगल्या घटना घडल्या त्या तुम्ही लिहून काढायच्या, कमीत कमी पाच असल्या पाहिजे. असं होऊ शकत नाही की दिवसभरामध्ये पाच घटना देखील माझ्या मनासारख्या घडल्या नाहीत किंवा ज्या चांगल्या घडल्या नाहीत. जर त्या नाही तुम्हाला दिसत आहे तर तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तुमचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. तर अभ्यासाने या घटनांना आपण वाढवू शकतो. तर अशा प्रकारे आपण अभ्यास केला तर आपल्या सकारात्मक भावना आपण जास्तीत जास्त वेळ जागृत ठेवू शकतो.
सर खूप सुंदर तुम्ही आता एक माहिती दिली. प्रश्न विचारलेला जो मी त्याच्यातून एक असं समजलं की नक्कीच मी सुद्धा प्रेझेंटमध्ये किंवा वर्तमानामध्ये नक्कीच नाही राहते, कारण कुठेतरी पुढचा विचार असतो नाहीतर पाठीमागे जात असतो. एक खूप मोठ्या असं एका गुह्य गोष्टीचा तुम्ही एक खुलासा सुंदर आणि अगदी सोप्या शब्दामध्ये आम्हाला करून दिलेला आहे. परंतु तेव्हा तुम्ही जो एक उल्लेख केलेला होता की योगी कित्येकदा अनेकदा तुमच्याबरोबर चर्चा करत असताना तुम्ही राजयोगाचा उल्लेख केलेला आहे. योगी काय आहेत, राजयोग कसा केला जातो तेही तुम्ही आम्हाला सांगत आलेला आहात. या विषयाची अधिक मी तुमच्याकडून माहिती घेणार आहेत, परंतु वेळेअभावी हा भाग आपण इथेच थांबवत आहोत. परंतु रसिक हो, जर तुम्हाला ह्याच्यातली थोडी पण माहिती जर घ्यायची असेल तर नक्कीच नजीकच्या कोणत्याही ब्रह्मकुमारी सेवा केंद्राला तुम्ही भेट द्यावी, किंवा आमची जी वेबसाईट आहे www.bkmarathi.com ह्या वेबसाईटलाही तुम्ही भेट देऊ शकता. तर योग काय आहे किंवा योगी म्हणजे काय आहे ह्याची आपण अधिक माहिती घेणार आहोत पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.